हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमा वरधन्तु वाम गिरः जुम्नैर्वाजे भिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च माधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च मोजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मवृद्धं च मवृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि परमपूजनीय मातोश्री सरलाताई यांचं सहजीवन आणि त्यांच्या सहवासातील अनुभवलेले काही मौलिक क्षण, काही मौलिक आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला आज सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। 21 ऑगस्ट 1986 रोजी मला स्वामीजींचा अनुग्रह झाला। सकाळी 8:15 आम्ही केंद्रात पोहोचलो। 8:30 स्वामीजींनी देवघरात बोलवून घेतले। अम्मा 7-8 जणांवर स्वामीजींनी कृपाळपणे अनुग्रह केला। नंतर तेथील अनुग्रहितांनी स्वामीजींची पूजा केली। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांची पाद्यपूजा केली, डोके टेकवून नमस्कार केला। त्यांनी मला नारळ प्रसाद म्हणून दिला। ते म्हणाले, मला असं वाटतं की तू खूप शिकावंस, एमए पीएचडी करावंस। मी हो म्हणाले। लग्नानंतर शिक्षण घेणं कदाचित जड जाईल थोडंसं, पण ते अशक्य नाही, त्याने तुझाच फायदा होईल, सरला आई म्हणाल्या। नंतर स्वामीजी म्हणाले, आताच्या काळात स्त्रियांनी शिक्षण नोकरी असावी असं मला वाटतं। सरला ताई सर्व घरचे सांभाळून दुकानात येत हिशोब बघायला। हो मी शिकेन स्वामीजी, मी म्हणाले। त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली। माझ्या जडणघडणीत त्या दोघांचा मोलाचा वाटा होता। माझ्यासारख्या मुलींचे शिक्षण, नोकरी, त्यांचा वैयक्तिक विकास याबाबत त्या दोघांना आस्था वाटत होती। ती काळाची गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते। अनुग्रहानंतर सौ सरला आई व स्वामीजींनी आमच्या लग्नाचे मनावर घेतले। मुलगा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम केंद्रात करण्याचे त्यांनी ठरवले। स्वामीजी व सरला आई यांच्या खास शैलीत हा कार्यक्रम पार पडला। आम्हाला त्यांनी संध्याकाळी केंद्राआधी 7:15 येऊन बसण्यास सांगितले होते. आम्ही येताच सौ सरला ही गडबडीने आमच्यापाशी आल्या. हलक्या आवाजात आमची चौकशी केली. केंद्रात पुढे जाऊन बसण्यास सांगितले. मला म्हणाल्या, मुलगा खांबापाशी बसेल त्याला तू बघ. हे सांगताना त्यांना खूप हसू येत होतं. माझे भाऊ आणि वडील पुरुष वर्गात जाऊन बसले. आम्हाला वाटले होते हा कार्यक्रम कदाचित घरातच होईल, पण स्वामीजींनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम करायचे योजले होते ते सर्व आम्हास अगदीच नवीन होते. केंद्राचे कार्यक्रम नित्याप्रमाणे झाले. सौ आई आमच्या बाजूलाच बसल्या होत्या. माझ्याकडे त्यांचे सहजच लक्ष वेधले जात होते. मला नवरा मुलगा कोण हे काही एवढ्या गर्दीत दिसलेच नाही. केंद्र संपल्यावर स्वामीजी मला म्हणाले, घरात ये. स्वामीजी सर्वांना नमस्कार करत घरात गेले. घराच्या दारापाशी मी उभी होते. मी स्वामीजींपाठोपाठ घरात गेले. स्वामीजी आतल्या खोलीत गेले. मीही गेले. पाठोपाठ अगदी जलद गतीने सरला आईही आल्या. स्वामीजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला ते म्हणाले, हे बघ मुलगा चांगला आहे. सौ आई अगदी उत्सुकतेने आम्ही काय बोलतो ते ऐकत होत्या. आईही मला म्हणाल्या, बघ विचार कर मुलगा चांगला आहे. मुलाला पाहिलेस ना तू, कसा वाटला तुला? त्या माझ्या पाठीवरून हात फिरवू लागल्या. मी तर मुलाला पाहिले नव्हते. तरी स्वामीजी आणि आई सांगतील ते योग्यच आहे या विचाराने मी हो म्हणाले. मी त्या दोघांच्या प्रेमाने अगदी आनंदित झाले होते. त्या दोघांनी मला खऱ्या अर्थाने आपली मुलगी मानले होते हे मला प्रतीत होत होते. ही समाधानाची माझ्यासाठी बाब होती. स्वामीजी आणि आई यांच्याकडे मी अधूनमधून जात असे तेव्हा बोलता बोलता ते दोघे मला लग्नाबद्दल संसाराबद्दल समजावून सांगत असत. एकदा मी त्यांच्याकडे दुपारी गेले होते. अजून एक दोन भगिनी तेथे बसल्या होत्या. स्वामीजी कॉटवर बसले होते. खोलीत फॅन मंदपणे फिरत होता. आई तेथेच उभ्या होत्या. स्वामीजी मला म्हणाले, हे बघ हा संसार म्हणजे काही फुलबाग नाही हातात हात घालून फिरायला. इथे सुखदुःख आहेत. तुला तर एकत्र कुटुंबात राहायचे आहे म्हणजे जास्त सहनशीलता ठेवायला हवी. सरला ताईही एकत्र कुटुंबातच राहिल्या. त्या खरे तर सरदार घराण्यातल्या, पण पुण्यात मात्र चार चौघांसारख्याच राहिल्या. त्या किती सहनशील आहेत बघ. त्यांनी किती खस्ता काढल्या आहेत. सरलाही किंचित हसत होत्या. स्वामीजींच्या चेहऱ्यावर सरलाईंविषयी फार प्रेमाची भावना दिसत होती. आईंच्या गुणांविषयी बोलताना स्वामीजी नेहमीच हळूवार होत असत. त्यानंतर स्वामीजी मिश्किलपणे म्हणाले, हल्ली माझ्याशी मात्र या खूप भांडतात. त्याबरोबर सर्वजण हसले. तेथील भगिनी म्हणाल्या, कधी हो भांडतात या? त्यावर हसत स्वामीजी म्हणाले, तुम्हाला काय खरं माहिती? खरं काय ते माझं मलाच माहिती. त्यावर सर्वच जण हसले, पण सरलाताई पण गोड हसत होत्या. थोड्याच दिवसात वधूवरांकडून होकार येताच स्वामीजींनी लग्नाबाबतची एक बैठक घेतली. या बैठकीचं वैशिष्ट्य असे की अजून एका लग्नाची बैठक त्यांनी याच वेळी घेतली होती. आतल्या देवघरात आमची बैठक तर अंजू आणि शशांक पुरंदरे यांच्या लग्नाची बैठक बाहेरच्या हॉलमध्ये एकाच वेळी सुरू होती. स्वामीजी आणि सरलाई या बैठकींमध्ये काय काय ठरत आहे याकडे लक्ष देऊन होते. स्वामीजी या खोलीतून त्या खोलीमध्ये अधूनमधून फिरत होते. त्यांच्या देखरेखीखाली बैठकींचे कागद तयार करण्यात आले. अर्ध्या एक तासात दोन्ही लग्नांच्या बैठकी झाल्या सुद्धा आईंनी पटकन आतून पेढ्यांचा बॉक्स आणला. तेथील सगळ्यांना पेढे वाटले. सगळ्यांनी स्वामीजी आणि सरलाईंना नमस्कार केले. मी आणि माझ्या आई वडिलांनी त्या दोघांना नमस्कार केला. तेव्हा सरलाई माझ्या आईला म्हणाल्या, साखरपुडा घरच्या घरीच होईल, पण लग्नाची तयारी मात्र तुम्ही सुरू करा बरं का. आम्ही निघालो. आमच्या सर्वांकडे ते दोघे अतिशय प्रेमाने पाहत होते. स्वामीजींनी केंद्रातील मुला मुलींची लग्न लावून ती यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न केले त्यात सरला आईंनी फार मोठा सहभाग दिला. अशी लग्न ठरवणे आणि नंतरचे मार्गी लावणे यासाठी दोघांनी फार कष्ट घेतले असे जाणवते. आमच्या लग्नाची तयारी कशी चालली आहे याचे ते अधूनमधून चौकशी करत. एका बुधवारी सायंकाळी 4:45 स्वामीजींनी मी व माझे आई वडिलांना बोलावून घेतले होते. तसे आम्ही तिघे तेथे गेलो. साखरपुडा चांगला झाला बरं का? लग्नाचे आज कुठले काम काढले आहेत? स्वामीजींनी विचारले. हिच्या बांगड्या करायला टाकायच्या आहेत आज, आई म्हणाली. स्वामीजी म्हणाले, हा छान, मुलीचे सालंकृत कन्यादान करावे. मुलीच्या नावे काही स्त्रीधन असावे. माहेरून आलेली, तिच्या हक्काचे, आई वडिलांनी जमेल तेवढे द्यावे. सरला आई उत्साहाने आमच्यापाशी बोलू लागल्या. बांगड्या किती ग्रॅमच्या, कुठल्या घाटाच्या, असे काही. इतक्यात आमची निघण्याची वेळ झाली. आम्ही त्या दोघांना नमस्कार केला, पण माझ्या आईचे आणि सरला आईचे बोलणे हळू आवाजात सुरूच होते. बोलत बोलत आम्ही दाराशी आलो. होडी घाटाच्या बांगड्या छान दिसतील हिला, आणि त्या घाटात घटही कमी येते, आई उत्साहाने आम्हाला सांगत होत्या. स्वामीजी मंद स्मित करत पुढे आले. अगं सरला ताई, जाऊ दे त्यांना आता. किती बोलशील, तुम्हाला बरीच कामे आहेत पुढे, या आता तुम्ही. एव्हाना आम्ही तिघे जिन्यात उतरलो होतो. स्वामीजींनी आशीर्वादाचा हात केला. त्यांच्या मागून सरला आई डोकावून आमच्याकडे बघत होत्या. गोडशा हसत होत्या. हसत म्हणाल्या, होडी घाटच करा बरं का? आम्हाला त्यांची खूप मजा वाटली. आपल्या घरचे लग्न असावे अशा आपुलकीने स्वामीजी आणि आई आमच्या लग्नात सहभागी झाले होते. एकदा मी सकाळी 10:30 सुमारास पूजनीय स्वामीजींकडे गेले. मी त्यांच्या घरात गेले. आईंनी माझे हसून स्वागत केले. एक डबा मी आईंच्या हातात दिला. त्यांनी स्वयंपाकघरात जाताना डबा उघडला. म्हणाल्या, काय गा आणले आहेस आज? मी म्हणाले, गवार भोपळ्याची भाजी, तुम्हाला आवडते का? त्या म्हणाल्या, हो आम्हाला दोघांनाही आवडते, जेवताना घेऊ आम्ही. मला खूप बरे वाटले. मी हो म्हणाले. इतक्यात पुन्हा दार वाजले. मी दार उघडले. सौ सरला मातोश्री बाहेरच्या खोलीत आल्या. कोण आहे ग? आईने विचारले. फुली आली आहे, मी आनंदाने म्हणाले. कारण मला माहीत होते फुलीने 2-3 दिवस कामाला दांडी मारली होती. फुली ही सरला आईंकडे धुणभांडी करायला येणारी बाई, मध्यम उंचीची, 45-50 वर्षांची, काळ्या साळ्या वर्णाची, 2 खांद्यावर पदर घेऊन ती आली होती. आईंनी तिला विचारले, का गा आली नाहीस फुली? 2-3 दिवस झाले ते. मुलीच्या हाती निरोप तरी करायचा होतास की? फुली खोल गेलेल्या आवाजात बोलू लागली, काय करू आजी, मला बरं नाही, तिलाही बरं नाही, ताप आला होता खूप. तिचा अशक्त चेहरा बघून आईंना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, ये आत ये. आम्ही दोघी आईंच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात गेलो. आईंनी समोरील शेल्फमधील एक पितळी डबा उघडला. त्यातून एक पौष्टिक लाडू काढला. तो वाटीत ठेवून फुलीच्या हातात दिला. बैस इथे, खा बरं आधी, असे त्या म्हणाल्या. आणि मायेने त्यांनी फुलीच्या खांद्यावर थोपटले. फुलीच्या डोळ्यात टचकन पाणी तरळले. जणू सरला आईंचा तो हात म्हणजे आधी मायेने तिला गुंजारले होते. दांडी मारल्यावरून बोलणी देण्याऐवजी आईंनी फुलीला पौष्टिक लाडू दिला होता. तो प्रसंग पाहताना माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. इतक्यात आईंनी तिला पिण्यासाठी भांड्यातून पाणी दिले. कुठलाच आपोपर भाव त्यांच्या मनात नव्हता. मी पुन्हा खोलीच्या बाहेर आले. स्वामीजी खुर्चीत बसलेले होते. आतल्या खोलीत घडलेला प्रसंग स्वामीजींनी जणू जाणला होता. ते मला म्हणाले, पाहिलेस ना सरला ताईंचे प्रेम कसे सर्वांवर आहे ते. नोकर चाकरांवरही प्रेम असावे, कुठलाच दुजाभाव नसावा. स्वामीजी आणि आई एकमेकांच्या गुणांवर प्रेम करत होते, त्यांचा आदर राखत होते. त्या निर्वाज प्रेमाची मला भुरळ न पडती तरच नवल. स्वामीजी पुढे बोलत होते, नोकर चाकरांना फार रागावू नये. कुठल्या तरी ऋणानुबंधाने कुणीतरी कुणाच्या तरी दारात जात असतो, तेही आपल्याला मदतच करत असतात, एक प्रकारे तो उपकार असतो, याची आपल्या आत जाणीव ठेवावी, त्यांचे काही चुकले तर आपणच सावरून घ्यावे. स्वामीजींचे बोलणे म्हणजे सहज बोलणे हित उपदेश असे होते. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
एकदा मी आणि मधुरातही आम्ही स्वामीजींकडे गेलो होतो, तेव्हा ही स्वामीजींची मोलकरीण घरी आलेली होती. स्वामीजींनी तिला बोलवलं आणि विचारलं की काल खाल्लास का मार नवऱ्याच्या हातचा, तर ती हो म्हणाली. स्वामीजी तिच्या समोरच म्हणत होते की ही गुणी आहे, प्रपंचाकरता बिचारी कष्ट करते, पैसे मिळवते, हिनी कष्ट करायचे आणि नवऱ्यानी हिचे पैसे काढून घ्यायचे असं आहे. आणि मग अचानक त्यांना काहीतरी विनोद करायची लहर आली, ते असं म्हणाले की माझी अशी कल्पना आहे की या अशा गुणी आणि कामाला भक्कम असलेल्या मंडळींशीच इथून पुढे ब्राह्मणांच्या मुलांनी लग्न करावीत. नाहीतर म्हणाले ब्राह्मणांच्या मुली त्यांना पोळ्या करताना दंड दुखतात, खांदे दुखतात, धुणं धुताना त्रास होतो, भांडी घासता येत नाहीत. आणि मग म्हणाले की जरी या बोलण्यातली गंमत सोडून दिली तरी देखील काम करण्याची सवय असावी, आपण दणकट असावं. नोकर चाकर जरी झाले तरी देखील उद्या ते जर आले नाहीत तर आपली सगळी कामं आपल्याला करता येतील अशी धमक अंगात बाळगावी, असं स्वामीजी म्हणाले. तर स्वामीजींच्या इथं अनेक लग्न जमली, त्याच्यातल्या निदान चार पाच लग्नांच्या याद्या लग्न जमली तेव्हा मी असल्यामुळं माझ्या हाताने झाल्या. स्वामीजी सांगायचे की घे कागद घे आणि लिहायला सुरुवात कर. मी लिहायचो श्री ज्ञानदेवाय नमहा, श्री स्वरूपानंदाय नमहा, श्री माधवनाथाय नमहा, आणि मग याद्या तयार व्हायच्या. मुलीच्या अंगावर घालून देण्याबद्दल चाललेलं होतं आणि काय 60 ग्रॅम आणि 70 ग्रॅम हे म्हणत होते की आम्ही 60 ग्रॅम घालून देऊ, ते असं म्हणत होते की 70 ग्रॅम पाहिजेत, 10 ग्रॅम करता थोडं अडलं. तर स्वामीजी मुलीच्या वडिलांना म्हणाले की ते 10 ग्रॅम म्हणतायत तर तुम्ही मान्य करून टाका. आणि ते मुलाचे वडील थोडे आढेवेडे घेत होते, मुलीचे वडील थोडे आढेवेडे घेत होते. स्वामीजी म्हणाले की आता हा जो शब्द रेवतीताईंनी वापरला की सालंकृत कन्यादान, ते म्हणाले की आपण हौसेनी आपल्याला मुलं होतात, आपल्याला मुलगी झालीय असं म्हटल्यानंतर आपण हौसेनी जे आपल्याला शक्य आहे ते करून द्यावं. आणि असं बघा 10 ग्रॅम लग्ना 10 ग्रॅम सोन्याकरता जर लग्न मोडलं तर तुमची मुलगी 10 ग्रॅम पेक्षा वर्षभरात जास्त खाईल. तिला कपडे लागते, खाणं पिणं, तिचा सगळा खर्च जर लक्षात घेतला तर 10 ग्रॅम काहीच नाहीत. असं समजा की हे लग्न मोडलं आणि एक वर्षभर लग्न झालं नाही तर 10 ग्रॅम काय कितीतरी जास्त खाईल, तुम्ही मान्य करा म्हणाले. त्यांची काही मतं अशी तसं नवरा बायकोंच्या भांडणाबद्दल स्वामीजी असं म्हणत असत की ती बिचारी लग्न होऊन घरी येते तेव्हा ती नवीन नौखी असते आणि सगळेजण तिच्या भावनांची कदाचित कदर न करता मुद्दामून नाही पण सहज जे बोलतात चालतात ते ती चांगलंच लक्षात ठेवते असं स्वामीजी म्हणायचे. आणि जरा स्थिर स्थावर झाली आपल्या संसारामध्ये की मग ती बाहेर काढायला सुरुवात करते, त्यामुळं बायका जास्त भांडतात असं स्वामीजी म्हणायचे. ते तिच्या मनातून कधी जात नाही आणि उफाळून आल्यासारखं मग ते बाहेर पडतं असं स्वामीजी म्हणायचे. ये शिल्पा अभंग म्हण. आणि स्वामीजींवर अतिशय भरोसा ठेवून सगळी मुलं असल्यामुळं स्वामीजींच्या आधाराने सगळे असायचे तेव्हा असं मला आठवतं. रेवतीताईंना खांबाला टेकून बसलेला मुलगा दिसला नाही, एकच मुलगा तेव्हा खांबाला टेकून बसलेला होता. पण तुमचाही जरा गोंधळ झाला असेल आणि कितीही मुलाला पाहिलं तरी नीट पाहिलं नाही असं मुलीला वाटत राहतं असंही असेल एखादं.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये गा ये गा रखो माई, ये भक्ता जाओ माहेरी, सावली जाओ पावलान, विठू जा भारी. ये गा ये गा रखो माई, ये भक्ता जाओ माहेरी, सावली जाओ पावलानी, विठू जागा भारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकलांची आई, सात जन्माची पुण्याई, घे पद रात आम्हावरी छाया धर पाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान, देवर दान हो तुझ्या पालखीचे भोई. रखू माई. तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास, तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी आई तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर हो दे गौतराई रखू माई 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 रखू माई
अक्षय अवीट अगाध अपार हे काव्य ऐकले त्यातील संगी निसंगता ह्या सद्गुरूंच्या गुणावर चिंतन घडले आणि वाटले की त्यातील निसंगता काही अंशी तरी आपल्या जीवनात उतरता येईल का येईल असं मी सांगतो नक्की आपल्या जीवनामध्ये काही अंशी संपूर्ण नाही तरी काही अंशी नक्की उतरवता येईल फक्त आपण तसे प्रयोगशील असायला पाहिजे. संग असतो देहाचा आणि देहाच्या संघापासून आपण निसंग आहोत आपण संगरहित आहोत असा भाव धरता येतो. आणि असा भाव धरण्याचा अगदी कसून प्रयत्न केला तर थोडा बहुत तर नक्की जमतो असं मी तुम्हाला सांगेन. देहाचा संग याचा अर्थ देह मी असं वाटणं हा संग आहे आणि देह मन आणि बुद्धी ही साधनभूत असून आपण त्याच्यापासून वेगळे आहोत निसंग आहोत संगरहित आहोत देह मन बुद्धीला दुरून पाहतो असा अभ्यास करता येतो. असा अभ्यास चिंतनानी करता येतो. चिंतनानी इंद्रियांपेक्षा मी वेगळा आहे मी हा वेगळा आहे मी संगरहित आहे अशा प्रकारे नेहमी नेहमी विचार करावा मधून अधून जमेल. पण आपण कितीतरी कृती क्रिया करतो तेव्हा अगदी वैयक्तिक जीवन आपण जगतो तेव्हा देखील उदाहरणार्थ आपल्याला भूक लागलेली आहे आपल्याला जेवायला बसायचं आहे तर मला भूक लागली आहे असं म्हणायच्या ऐवजी पोटामध्ये भूक आहे पोटाला भूक लागली आहे असं कधीतरी आपण सांगावं आपल्या स्वतः पोटात भूकेची भावना निर्माण झालेली आहे पोटाला भूक लागली आहे अर्थात मी या पोटापेक्षा वेगळा आहे. जेवणाची कृती चालू असताना देखील पोटाची भूक भागण्याचं काम चाललेलं आहे असा विचार निदान ठेवावा. घासा घासा गणिक भूक भागण्याचं काम चाललेलं आहे आणि हे पाहणारा मी समजणारा मी पोटापेक्षा वेगळा आहे. आपण जेवायला बसलेले आहोत जसं तुम्ही जेवायला बसलात ते मी पाहतो तसं आपण म्हणजे मी जेवायला बसलेलो आहे तर अशा प्रकारे एवम गुणविशिष्ट नाव गुणविशिष्ट अशी व्यक्ती जगायला बसलेली आहे असा भाव दुरुनही ठेवता येतो. जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, एका प्रश्नाला उत्तर देतोय, हे उत्तर देत असताना देखील एक व्यक्ती बोलते आहे असं मी अलिप्तपणाने पाहावं. म्हणजे बोलण्याच्या संघातून मी सुटेन. कदाचित माझं उत्तर फार चांगलं असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर फार आनंद पसरलेला असेल माझं उत्तर ऐकताना, तर या दोन्ही गोष्टी मी वेगळेपणाने पाहाव्यात की एक व्यक्ती बोलते आहे आणि कोणाला तरी त्या ऍप्रिसिएट झालेला आहे, मी वेगळा आहे त्याच्यापेक्षा असा भाव आपण धरावा. चालत असताना असा भाव धरता येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला देह तरी वरीचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसींची असं म्हटलेलं आहे. देह आपल्या तऱ्हेने चाललेला असताना एक देह चाललेला आहे हे पाहणारा, वेगळेपणाने पाहणारा, जाणणारा तिथं उपस्थित आहे, तेव्हा चालण्याचा अभिनिवेश नसेल. आणि मग तुमच्या लक्षात येईल की असं जेवण खाण स्नान चालणं बोलणं आणि सगळ्या कृतीमध्ये करता येणं शक्य आहे, खरंच शक्य आहे. आणि मधून अधून एखाद्या कृतीमध्ये आपण करावं तसं करून पाहावं. आपण शांतपणाने पहुडलेले आहोत, काही काम नाहीये, नुसतं पडलेले आहोत, तर आपण शांताकार आहोत जणू विष्णू असावेत असे. अनेक प्रकारच्या अडचणी संकट भुजग शयनम असताना देखील आपण शांतपणाने पडलेले आहोत, अशा प्रकारचा भाव धरता येणं शक्य आहे. आणि शांतपणे पडलेल्या या विष्णूंच्या देहाला वेगळेपणाने आपण पाहतो आहोत. त्या देहाला देखील त्या देहाचाही संघ नाहीये. आपण कर्म करतो, कर्म करताना देखील, आता बोलणं हे कर्म आहे जसं तुम्ही ऐकताय हे कर्म आहे, तर आता शक्य आहे की तुम्ही ऐकताय लक्षपूर्वक, आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय म्हणजे देह श्रवणेंद्रिय बुद्धी मन सर्व तिथं लावलेलं आहे, हे वेगळेपणाने कोणीतरी पाहतोही आहे, त्याला समजतही आहे. येईल करता बघा, तुम्ही ऐकताही आहात आणि कोणीतरी ऐकतो आहे हे दुरून तुम्ही पाहता आहात, जसं दुसऱ्या कोणाला पाहावं तसं, जसं दुसऱ्या कोणाला जाणून घ्यावं तसं. एकाच वेळेला तुम्ही देहही आहात आणि एकाच वेळेला तुम्ही देहापेक्षा जरा वेगळेही आहात. तुम्ही तुमच्या मुलाची फी त्यांनी मागितली म्हणून, त्याला कॉलेजमध्ये मागितली म्हणून त्याचा चेक लिहित आहात. तुम्ही तुमचे पैसे तुमच्या मुलाच्या शिक्षणाकरता म्हणून देत आहात. तुमच्या बँकेतून ते पैसे कमी होणार आहेत, मुलाच्या शिक्षणाकरता तुमच्या कर्तव्याकरता म्हणून तुम्ही देत आहात. या कृतीला जरा वेगळेपणाने पाहता येईल का असा थोडा विचार करा, तुमच्या लक्षात येईल की येतं. आणि जर असं तुम्ही केलं तर जेव्हा तुमचा मुलगा ऐकणार नाही पुढं, तेव्हा कधीतरी तुम्ही त्याला म्हणणार नाही की तुझ्या शिक्षणाकरता मी खर्च केलाय, जेव्हा वडील असं म्हणतात मुलाला, तर ते संघामुळे म्हणतात. तो संघ इतका पक्का होतो की कर्तव्य म्हणून केलेलं जे आहे आणि त्यावेळेला जे स्वाभाविक वाटत होतं, तर ते जसं तिराहिताचं तुम्ही मित्रमंडळींचं किंवा परक्या लोकांचं जसं केलेलं कधीतरी काढता, तसं मुलांचं काढतात लोक. याचं कारण तुम्ही पक्के संगी झालेले असता म्हणून काढतात, एरवी असे शब्द येणार नाहीत। जर त्याच वेळेनं सावध असू आपण जेव्हा कृती करतो तेव्हा आपण संगरहित आहोत। मी अशी गोष्ट वाचली की रावण जेव्हा युद्धाकरता आला रामचंद्रांशी पहिल्याच दिवशी आणि पराभूत होऊन परत गेला, रामचंद्रांनी त्याचं धनुष्य तोडून टाकलं, त्याचा मुकुट उडवला, त्याचा सारथी मारला, त्याच्या रथाचं चाक मोडून पडलं रामांच्या बाणांनी आणि रावण खाली पडला। तेव्हा राम असं त्याला म्हणाले की जरा तयारी करून ये, पहिल्याच दिवशी यायचं काही कारण नाही। आणि रावण निघून गेला आपल्या सैन्याला घेऊन, पराभूत मनस्थितीमध्ये निघून गेला आणि गेल्यावर तो त्यांच्या अमात्यांकडे तक्रार करत होता की रामाकडे जर पाहिलं तर तो कोणी युद्धाला उभा असलेला योद्धा आहे असंच वाटत नाही, मला द्वेषच आला नाही। तो इतका सहज स्मितहास्य करत उभा असतो, त्याच्या हातात धनुष्य देखील सहज असतं, कोणती एखादी वस्तू असावी असं। तो भात्यातून बाण काढतो, धनुष्याला लावतो, तेव्हा इतकं सहज असतं की हे आपल्या युद्धाकरता चाललंय हा भावच माझ्या मनात येईना। आणि त्याचा बाण इतका वेगाने आणि प्रलयंकारी असतो, पण तो बाण काय परिणाम करतो हे राम पाहत देखील नाही। आपण पाहतो तोपर्यंत त्यांनी दुसरा बाण काढलेला असतो, त्याच्या ठिकाणी युद्धज्वरच नाही। ही कृती अभिनिवेशरहित संगरहित असल्याखेरीज शक्य नाही। तो म्हणायला लागला की याच्याशी लढणं फार अवघड आहे, आणि तसंच झालं। पहिल्याच दिवशी रावण न्यूनगंडांनी इतका पछाडला गेला की आपले सगळे भाऊ, सगळी मुलं, सगळ्यांचा निपात झाल्यावर अगदी नाईलाजाने परत लढण्यासाठी म्हणून आला, जवळपास पराभूत मनस्थितीतूनच आला। मी लढतो आहे असा ज्याचा भाव आहे, जो संगी आहे त्याचा जो भाव आहे, तो वारंवार पराभूत होतो। पराभूत होतो याचा अर्थ देहबुद्धीवर येतो, विकारांमध्ये सापडतो। आणि मी देहसंगापेक्षा वेगळा आहे असं समजणारा जो असतो, तो विकारांमध्ये न सापडता सगळ्या कृती करू शकतो स्थिर बुद्धीने, स्थिर मतीने। त्यामुळे कर्म करताना हे शक्य आहे, नुसतं बसलेलं असताना शक्य आहे, साधना करताना देखील आपल्याला फार अनुभव यावा अशी तीव्र इच्छा धरून जो बसतो त्याचं ध्यानही नीट लागत नाही। ध्यानात देखील संग विसरायचा असतो, संग सोडावा आपुला मग पहावे तयाला असं समर्थ म्हणतात। अनुभवी तो या बोला सुखावे लगा, आपलं मन सोडायचं, आपला तर्क सोडायचा, त्याच्याशी एकरूपता साधते। पण विचार केला नाम घेताना देखील संगरहितता येते। परमार्थाची जी साधन आहे तर ती संगरहितता, संगात असताना, देहात असताना देहरहित आपण आहोत असं लक्षात आणून देतात। त्याच्यामध्ये मुख्यतः ध्यान, नाम, पूजा आणि जवळपास सगळी साधनं। पण विचार केला तर जाणवले की आपण एका क्षेत्रातून बाहेर पडलो तर दुसऱ्या ठिकाणी अडकलो आहोत। उदाहरणार्थ परमार्थच करायचा या प्रबळ प्रेरणेमुळे सामाजिक संस्थांमध्ये काम करत होतो। आता एक आपण लक्षात घेऊ की एकातून बाहेर पडणं आणि दुसऱ्यामध्ये अडकणं याचा देहबुद्धी कायम नको राहायला। आपण कशातही अडकत नाही असं होऊ शकत नाही, कशातूनही बाहेर पडलो असं होऊ शकत नाही। देहानी अडकलो म्हणून, देहानी बाहेर पडलो म्हणून, देहानी दुसरीकडे अडकून घेतलं तर देहबुद्धी जशीच्या तशीच आहे, संघ जसाचा तसाच आहे, फक्त क्षेत्र बदलली। सामाजिक क्षेत्र होतं तर ते सोडलं आणि कोणतं पारमार्थिक क्षेत्र घेतलं, पण देहबुद्धीनीच आला असं नको करायला असं मी म्हणे। सामाजिक संस्थांमध्ये काम करत होतो ते कमी केले, आता जवळपास बंद केले, कारण तेथे व्यक्ती व्यक्ती संघर्ष, हेवे दावे, चढाओढ या गोष्टींचा मनस्ताप होऊन व्यग्रता येत होती असं म्हटलेलं आहे। एकतर व्यक्ती व्यक्तींचा संघर्ष याच्यात आपण आणि दुसरा संघर्ष का, समोर बऱ्याच व्यक्ती व्यक्तींचा संघर्ष आहे पण आपला कोणाशी संघर्ष नाही अशी परिस्थिती आहे। आपल्या इथं आजी आले असतील, माधव दादा साखरदांडे, त्याचं मध्ये एका मनोगतात म्हणालेले होते की मी बँकेत काम करत होतो आणि मला कोणतं प्रमोशन, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ठरवलेलं जीवन ते जगत असल्यामुळं जेव्हा सगळ्यांना समजलं की हा आपल्यामध्ये कोणत्याच तऱ्हेने येणार नाही, कोणाच्याच महत्वाकांक्षांच्या आड मी नाही असं जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा सगळ्यांनाच माझ्याबाबत असणारा मत्सर, वेगवेगळी असुरक्षिततेची भावना ही सगळी दूर झाली। टू बी रिलेटेड इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट असं स्वामीजी वचन सांगायचे। आपण आहोत असं म्हटलं आणि मग दुसराही आहे असं म्हटलं की मग त्या रिलेशनमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो। आपलं असणं हे निमित्त मात्र आहे, देश वेश नसे माझा, सहज फिरता आलो असं तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्या जीवनाबद्दल म्हणतात, मी सहज इथं आलो, आता कोणावर सत्ता करणार, याला संघरहितता असं म्हणतात। क्षेत्र बदलण्याने काही होत नाही आणि व्यक्ती व्यक्तींमधले संघर्ष, हेवे दावे, चढाओढ हे चालू राहू देत। आपण व्यक्ती आणि व्यक्ती म्हणजे आपण आणि अनेक कोणी असं संघर्ष नको, हेव्या दाव्यामध्ये आपण नको, चढाओढीमध्ये आपण नको, कारण आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते म्हणजे अद्वेष्टा सर्वभूतानाम, मैत्राहा सर्वभूतानाम, करुणाहा सर्वभूतानाम, ममत्वरहित अहंकाररहित, इथं चढाओढ नाही, व्यक्ती व्यक्ती संघर्ष नाही। तरी देखील मी तुम्हाला सांगतो की प्रकृती आणि प्रकृती असा संघर्ष किंवा मतभेद अशा प्रकारे विचार करणाऱ्या व्यक्तीच्याही जीवनामध्ये येतात, त्याचं मत आणि कोणाला पटत नाही असं होऊ शकतं परमार्थी असला तरी आणि कसल्याही चढाओढीत नाही असला तरी, कारण त्याच्यापाशी त्याचं एक मन आहे, त्याची एक बुद्धी आहे, त्याचा एक तर्क आहे, त्याचा एक विचार आहे। असं असल्यामुळं दुसऱ्याचं व्यक्त झालेलं मत आणि याचं व्यक्त होणारं मत हे एकमेकांच्या समोर कधीतरी उभे ठाकतील, ते जर परस्पर भिन्न असेल तर उभे ठाकतील, पण त्याच्यात तो संघर्ष होऊ देणार नाही, कारण आपल्या मताकडेच संघरहिततेने तो पाहतो, आपल्या मनाकडेच तो संघरहिततेने पाहतो। आपला आपला जो विचार आहे त्याला हा एक विचार आहे म्हणून तो पाहतो, हा माझा विचार आहे इतक्या अभिनिवेशाने भांडणा इतका तो पाहत नाही, वाद घालण्या इतका तो पाहत नाही, हा एक विचार आहे आणि तोही एक विचार असू शकतो। अशा पद्धतीने जर सवय ठेवली तर मग इतका संघर्ष येणार नाही, तरीही त्याच्या पुढे जाऊन आपल्या स्वतःला आपल्या विचाराच्या प्रक्रियेतून आपलंच म्हणणं खरं वाटतं, कारण ज्या तर्काची आपल्याला सवय लागलेली असते त्या तर्काच्या अंती प्रत्येकाला आपलं मत खरं वाटतं। पण तेव्हा त्यांनी मी उत्तर देताना प्रारंभी जसं सांगितलं तसं आपल्या मताकडेच दुरून पाहायला शिकत असल्यामुळं आणि आपलं स्वरूप हे अक्षय अवीट अगाध अपार असं आहे, आपण विकारवान नाही, आपण देह मन बुद्धी तर्क नाही, अशा प्रकारे अभ्यास असल्यामुळे त्याला आपली प्रकृती देखील बाजूला ठेवायला जमतं, थोडं थोडं जमतं। आणि एवढं थोडं जमणं देखील संघर्ष रहित व्हायला मदत करतं असं मी तुम्हाला नक्की सांगतो। कारण तेथे व्यक्ती व्यक्ती संघर्ष हेवे दावे चढाओढ या गोष्टींचा मनस्ताप होऊन व्यग्रता येत होती, कारण निस्संग राहणे अजिबात जमत नव्हते। या निस्संग राहण्याचाच मी अर्थ सांगतोय आणि आपल्या छोट्या छोट्या कृतीतून तो जमतो। परत एकदा लक्षात आणून देतो की मी तुम्हाला जे उत्तर देतो आहे त्या उत्तर देणाऱ्याला मी आता थोडा वेगळेपणानेच पाहतो आहे सर्व वेळ, आणि तुम्हीही जो ऐकायला बसला आहे त्याला थोडं वेगळेपणाने पाहतच ऐकता आहात ना, हे पहा। निस्संग राहणं जमतंय ना या उत्तरात तरी, हे पहा। परंतु साधक विश्वात आल्यावर इथं स्थिर झाल्यावर इथेही काही घनिष्ठ संबंध निर्माण होतात, एकमेकांच्या जवळ जातो, काही नाजूक प्रसंगांमध्ये वा कार्यविषयक महत्वाचा निर्णय घेताना एका व्यक्तीला सांभाळण्यासाठी उचललेले पाऊल दुसऱ्या व्यक्तीला न कळत दुखवून जाते। कोणालाही दुखवावे असा हेतू नसताना हे न कळत घडून जाते। हे जेव्हा जेव्हा घडते तेव्हा तेव्हा आपण आपल्या विचाराचे अभिनिवेशी असतो किंवा आपण कोणत्या तरी विकारात सापडलेले असतो। आपण याचा अर्थ देह मन बुद्धीपासून वेगळा असणारा संगरहित असणारा मी हा संगी झालेला असतो, दुसरं तिसरं काही नसतं। तसंही म्हटलं तर पारमार्थिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र अशी वेगळी क्षेत्र फारशी करू नयेत। पारमार्थिक व्यक्तींनी सगळी जी क्षेत्र आहेत ती ईश्वर निर्मित आणि ईश्वरांनी भरलेली पाहावीत, कारण पारमार्थिक क्षेत्र असं वेगळं जर कल्पिलं तर जसं तुमच्यापैकी कोणी काल यायला लागलेले असतील, कोणी मागच्या वर्षी यायला लागलेले असतील, कोणी 10 वर्षापूर्वी, कोणी 30 वर्षांपूर्वी, याचा अर्थ ते पूर्ण पारमार्थिक झालेत असं नाहीत। ते बाहेरच्याच विश्वातून इथं येतात, त्यांचे गुण अवगुण कमी करायचा प्रयत्न करतात पण पूर्ण गेलेले नाहीयेत, आणि गुण वाढवण्याचा प्रयत्न करतात पण पूर्ण गुणी झालेले नाहीयेत। एका तारतम्यांनी साधक विश्वाकडे देखील पाहायला शिकावं। साधक विश्व आहे म्हणजे फारच मोठ्या अपेक्षा ठेवल्या आणि माझ्या अपेक्षेत ते बसलं नाही असा भाव तिथं आणू नये। कोणालाही दुखवावे असा हेतू नसताना हे नकळत घडून जाते हेही साधकाला समजणार। हीच साधक दशेची वैशिष्ट्यपूर्ण स्थिती आहे। जर असं घडलं तर हे चुकीचं घडलं किंवा जरा नको होतं घडायला असं साधकालाच वाटतं। जर थोडंही श्रवण नसेल तर ती व्यक्ती आपला हेका सोडतच नाही असं आढळतं। बाहेरच्या जगामध्ये जो श्रवणाखेरीज आणि परमार्थाखेरीज राहतो तो हेका धरून जन्मजन्म बसतो, पण माझं म्हणणं बरोबर होतं असंच म्हणत राहतो। हे साधकाला समजायचं ही खूप चांगली गोष्ट आहे। मग आपण केले ते बरोबर की चूक या व्यग्रतेने पुन्हा ग्रासले जातो। त्यामुळे आपली कृती बरोबर की चूक याच्याऐवजी, म्हणजे आपण कोणाला बोललो दुसऱ्या कोणाला तरी सांभाळण्यासाठी, हे केलं हे बरोबर की चूक याच्याऐवजी आपण मनाच्या संघात अडकलो ही चूक झाली, आपण आपल्या प्रकृतीच्या संघामध्ये अडकलो ही चूक झाली, मूळ चूक आहे। कृती बरोबर की चूक असा प्रश्न नाहीये, कृती अनेक घडतील, कधी कृती चुकतील कधी कृती बरोबर असतील, पण चुकलेल्या कृतींमध्ये देखील आपण संगी नसावं आणि बरोबर असलेल्या कृतींमध्ये देखील आपण संगी नसावं। आपण संगी असणं म्हणजे मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी, माझे विचारच खरे असं संगी असणं ही चूक आहे। ज्याला एरर इन जजमेंट म्हणतात तर ती चूक नसते, तुम्ही अंदाज करण्यात चुकलात ही चूक नाही, पण माझा अंदाज हा अभिनिवेश मात्र चुकीचा असतो। तुम्ही जजमेंटल असू शकता कधी कधी, पण जजमेंटल तुम्ही असणं हे व्यवहाराकरता जरी आवश्यक असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही संगी नसलं पाहिजे, त्याचा अभिनिवेश नसला पाहिजे, एवढं आपण सांभाळावं। मी त्या हेलिगनची गोष्ट माग कधीतरी सांगितलेली होती की त्याचे गुरु जो लक्षवेध करत असत, जपानमधली गोष्ट आहे, तर तो हेलिगन युरोपमधून आलेला, तो प्रत्येक क्षेत्रात गुरूंच्या बरोबरीने आता धनुर्विद्या शिकला आणि तरी गुरु असं म्हणत असत की याच्यामध्ये हेलिगन आहे, हेलिगन नसला पाहिजे असं म्हणायचे। तर त्या हेलिगनला वाटायला लागलं की हे जसे करतात तसंच इतकी उत्तम धनुर्विद्या माझ्यापाशी अवगत असताना हे केवळ मला सर्टिफाय करत नाहीयेत त्यांच्या इगोपोटी, हे म्हणायला तयार नाहीयेत की तू परिपूर्ण झालास, हे मला अडकून ठेवतायत। ते असं म्हणत असत गुरु की तुझा लक्षवेध बरोबर की चूक हा प्रश्न नाहीये, तू चुकायला नकोस असं म्हणायचंय। आणि ही भाषाच हेलिगनला कळायची नाही, म्हणून हेलिगननी एके दिवशी असं ठरवलं की हा प्रकार आता बास झाला, आपल्या आयुष्यातली बरीच वर्ष आपण इथं घातली, म्हणून त्यांनी गुरु धनुर्विद्या शिकवत होते तिथं हेलिगन आला आणि गुरूंना म्हणायला लागला की शेवटचा नमस्कार करण्यासाठी आलोय, तुम्ही म्हणताच नाहीतरी की तुला हे जमणार नाही, तुला हे जमत नाहीये, तर मी आता परत चाललोय। तर गुरु म्हणाले की मला असा अंदाज होताच की एक ना एक दिवस तू असं म्हणशील आणि इथून निघून जाशील, तेव्हा तो परत जरा दुखावला। शेवटचा नमस्कार त्यांनी गुरूंना केला आणि तिथं थोडा वेळ घुटमळला, तर गुरु शिकवत होते, लक्षवेध वेगवेगळे शिष्य धनुष्य घेऊन तयारीमध्ये होते आणि बसल्यावर हेलिगनला आपोआप असं जाणवलं की आपले गुरु शिकवतायत पण शिकवण्याचा अभिनिवेश नाहीये। ते एखाद्या शिष्याला कशी पोझिशन असावी ते नीट हात धरून दाखवतायत, बाण खेचून देखील बाण सोडला जातो आहे त्यांच्या हातून, पण आपण बाण सोडतो आहोत याचा कुठला अभिनिवेश नाही, त्याला एकदम समजल्यासारखं झालं। तो सहज उठला की जणू हेलिगन उठलाच नाही, त्यांनी तिथं जी धनुष्य ठेवलेली होती त्याच्यातलं एक धनुष्य उचललं की जसं हेलिगननी धनुष्य उचललंच नाही, त्याचे गुरु जसं एक धनुष्य उचलायचे तसं काहीतरी आपण करतोय असं त्याला समजलं। त्यांनी तिथे जे भाते होते त्याच्यातला एक बाण काढला, जणू हेलिगननी काढलाच नाही, तो धनुष्याला जोडला, प्रत्यंचा खेचली, जणू खेचलीच नाही, आणि लक्षवेध झाला पण तो झाला हे पाहायला हेलिगन उत्सुकच नव्हता. आणि हे गुरु पाहत होते लांबून, आणि अचानक गुरु जवळ आले आणि त्यांनी त्याला मिठी मारली की अरे जमलं तुला. आता याच्यात कुठे हेलिगन नव्हता. संघामध्ये निसंगता अशी असायला पाहिजे, आणि अशा प्रकारच्या निसंगतेचा अभ्यास हा तसं म्हणजे प्रत्येक क्षणाला करता यावा, पण जर ताण पडत असेल तर मधून अधून करावा. कधी चिंतनाच्या अंगाने करावा, कधी प्रत्यक्ष कर्माच्या वेळेला चिंतनाच्या अंगाने करावा. ध्यानाच्या वेळेला निसंगतेचाच अभ्यास आहे, नामस्मरणाच्या वेळेस देखील नामाशी एकरूपता, देहभावनेशी निसंगता. निसंग या शब्दाचा अर्थ ज्यांनी संग काढून घेतलेला आहे, पण एक गोष्ट काढून घेतल्यावर व्हॅक्युम निर्माण होतो, तिथून तो मागे आलेला आहे, तो कुठेतरी असला पाहिजे, त्यांनी आत्म्यामध्ये असलं पाहिजे. एका ठिकाणाहून जो बाजूला आला तो आता कुठं अधांतरी तरंगत नसला पाहिजे. केवळ मी देह मन बुद्धी नाही ही गोष्ट नाहीये, तो आपण सच्चिदानंद शांत स्वरूप अविनाशी नित्य देहरहित या ठिकाणी तो जडलेला आहे, म्हणून तो संघापासून बाहेर आलेला आहे. म्हणून मी तुमच्याशी बोलतो आहे तेव्हा या बोलणाऱ्याला मी वेगळेपणाने पाहत बोलतो आहे, ही केवळ संघरहितता नाहीये, तर हा जो वेगळेपणाने पाहणारा आहे तो पूर्ण आहे, जो वेगळेपणाने तुमच्यातला ऐकणारा आहे तो पूर्ण आहे. देह तर ऐकतो आहे, डोळे पाहतायत, कान ऐकतायत, पूर्ण लक्ष लागलेलं आहे, पण जो ऐकणारा आहे तो आधीचाच पूर्ण आहे, तो देहरहित आहे, अविनाशी आहे, नित्य आहे. आणि मग जेवताना देखील तसाच भाव, नुसतं जेवत असताना जेवणाऱ्याला कोणीतरी वेगळेपणाने पाहतो आहे, तर जो वेगळेपणाने पाहतो आहे तो पूर्ण आहे. तो आत्मस्वरूप आहे. आपण एखाद्या ठिकाणी कोणाकरता म्हणून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकरता तिसऱ्या व्यक्तीशी कोणतं तरी मत मांडतोय की जे तिसऱ्या व्यक्तीला मान्य नाहीये, या दोन्ही वेळेला आपण पूर्ण आहोत. जिथं मत आणि मत याच्यामध्ये जेव्हा मत भिन्नता निर्माण होते, जसं मी एक म्हणतोय आणि तुम्ही एक म्हणताय, अशा वेळेला मला समजायला पाहिजे की तुम्ही तुमचं मत मागं घेणार नाही, कारण ते तुमचं मत आहे. मी घेतो का माझं मत मागं? नाही. तसंच तुम्ही तुमचं मत मागं घेणार नाही हे समजून त्याच्यातून बाहेर पडणं, विड्रॉवल होणं आणि आत्मरूपानी असणं असं असेल तर बरेच संघर्ष नाहीसे होतात. याला कोणीतरी मतभिन्नतेकडे उदारतेने पाहणं असंही म्हणतात. त्यावेळेला विड्रॉवल होणं आणि आपण आपलं स्वरूप पूर्ण आहे, आपलंही जे मत आहे ते बायस असू शकतं, ते चुकीचं असू शकतं, आपल्या प्रकृतीतून आलेलं आहे, ती काही पूर्ण नाहीये, म्हणून हे मत मतांतरामध्ये सापडलेलं आहे, दोन्ही बाजूला सारावं. असं जर केलं तरच शांती मिळते, तरच समाधान मिळतं, नाहीतर तुमचा मुलगा देखील तुम्हाला उलटून बोलतो. तुमचं एक मत असतं, त्याचं एक मत असतं, तुम्ही जसं तुमचं सोडायला तयार नाही तसं तो त्याचं सोडायला तयार नाही. याच्यात जो ज्ञानी आहे किंवा परमार्थी आहे त्यांनी बाजूला व्हावं, ठीक आहे म्हणावं. असं जर केलं तर अगदी मतभेदांमध्ये देखील संगी निसंगता होऊ शकतं. संघ आहे आणि निसंग देखील आहे. वशिष्ठांनी रामचंद्रांना जो केलेला उपदेश आहे तो अंतर एको बहिर नाना आत लक्षात यावं की एकच परमात्मा सर्व काही झालेला आहे आणि बाहेर नानात्व असणार, म्हणजे एकच परमात्मा असला तरी माझं मत वेगळं, तुमचं यांचं त्यांचं, हे लक्षात घ्यावं, हे असणारच. बाहेर नाना प्रकारे जग असणार, आत मात्र असा बोध असावा की एकच तत्व सर्वत्र भरून राहिलेलं आहे. आतून एकी आहे, आतून प्रेम आहे आणि बाहेर नानात्व आहे. अंतर्बोधो बहिर्जडा, हा आत बोध आहे आणि बाहेर मात्र जड आहे. कारण तुमचे डोळे विषयांमध्ये रमणार, तुम्हाला जेव्हा देह आहे तो काही प्रमाणात जड असणार, तुमच्या कानांना श्रवणाचा विषय आवडणार, तुमच्या देहाच्या ठिकाणी विकार निर्माण होणार, पण आत मात्र बोध असावा. बाहेर थोडं थोडं असं असणार, बहिर्जडा हा, म्हणून जड असल्यासारखं असावं किंवा असतो देखील. अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव, असं वसिष्ठ रामचंद्रांना म्हणाले. तू आत त्यागी राहा. त्यागी याचा अर्थ बाहेरचं सगळं जे आहे त्याचा त्याग केलेला, पण आत परमात्म्याशी एकरूपता साधलेला. आणि बाहेर मात्र संगी, जसं मातृत्व सगळीकडे आहे पण माझी आई ती माझी आई, मुलं सगळीकडे आहेत पण माझी मुलं म्हणून काही प्रकार आहे, असा एक जो योग्य संघ आहे, जो मान्य असणारा संघ आहे, जो धर्मीय संघ आहे, जशी सगळीच घरं सारखी, म्हणून कोणाच्याही घरात राहता येत नाही, मी माझ्याच घरात राहायला यायला पाहिजे, म्हणून बाहेरच्या व्यवहाराकरता ते माझं घर आहे, अशा भावामध्ये असलं पाहिजे. अशा प्रकारचा हा उपदेश वसिष्ठांनी जो रामचंद्रांना केला, तोही असा संग असताना निस्संगता कशी राखायची हेच सुचवतो. आम्ही साधकांनी ही निस्संगता कशी जमवावी, छोट्या छोट्या युक्त्या सांगाल का, असं विचारलेलं आहे. तर सांगता येणं शक्य आहे, आणि जे सांगता येणं शक्य आहे ते त्याच्यावरून तुम्हाला कितीतरी सुचेल जे सांगितलं गेलं नाही. बुद्ध आणि आनंद जंगलातून चाललेले होते तेव्हा आनंदनी विचारलं की मग आता तुम्हाला मला जे सांगायचं आहे ते सगळं तुम्ही सांगितलं असं मी समजायचं का, असं आनंदनी बुद्धांना विचारलं. तेव्हा बुद्धांनी चालता चालता खाली वाकून पांढर झालेली होती त्याच्यातली पानं मुठीत घेतली आणि ते म्हणाले, मी जे तुला सांगितलेलं आहे ते या मुठीत असलेल्या पानांएवढं आहे आणि जे सांगितलं नाहीये ते या जंगलात पडलेल्या पानांएवढं आहे, जे मी सांगितलं नाही आणि सांगितलं जाऊ शकत नाही. पण हे समजलं तर सगळं जंगलात पडलेलं जे पानगळ आहे ते सगळं तुझ्या हातात आल्यासारखं होईल. एक किल्ली आली तर जसे सगळे दरवाजे उघडतात तसं एवढं तुला पुरेसं आहे. तशी तुम्ही आचरणात आणायची प्रत्येक गोष्ट, जसं भगिनी वर्गाने स्वयंपाक करताना निस्संग कसं राहायचं, मी कधी स्वयंपाक केलेला नाहीये, मी कसं सांगणार. पण या उत्तरावरून तुम्हाला संगी निस्संगता, म्हणजे स्वयंपाक करत असताना निस्संग कसं राहायचं हे समजेल असं मी म्हणेन. जसं हातात घेतलेल्या पानांमुळे जंगलातली सगळी पानं हातात यावीत तसं ते आहे, त्या तऱ्हेने ही निस्संगता प्रत्येक क्षणाला जपण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपलं जीवन फार सुखमय होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु राम राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरी।